50 languages. 30.
Tis.
At the restaurant too.
Upahar gruhat.
An apple juice, please.
कृपया एक सफरचंदाचा रस आणा.
A lemonade, please.
कृपया एक लिंबू पाणी आणा.
A tomato juice, please.
कृपया एक टोमॅटोचा रस आणा.
I'd like a glass of red wine.
मला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.
I'd like a glass of white wine.
मला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.
I'd like a bottle of champagne.
मला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.
Do you like fish?
तुला मासे आवडतात का?
Do you like beef?
तुला गोमांस आवडतं का?
Do you like pork?
तुला डुकराचं मांस आवडतं का?
I'd like something without meat.
मला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.
I'd like some mixed vegetables.
मला काही मिश्र भाज्या पाहिजेत.
I'd like something that won't take much time.
जास्त वेळ लागणार नाही असं काहीतरी मला पाहिजे.
Would you like that with rice?
त्यासोबत आपल्याला भात हवा आहे का?
Would you like that with pasta?
त्यासोबत आपल्याला पास्ता हवा आहे का?
Would you like that with potatoes?
त्यासोबत आपल्याला बटाटे हवे आहेत का?
That doesn't taste good.
मला याची चव आवडली नाही.
The food is cold.
जेवण थंड आहे.
I didn't order this.
हे पदार्थ मी मागवले नव्हते.
Go to www.50languages.com for the latest version and the books.